Well, it is lovely to be back here in Aurangabad and to see your faces again. It's a great privilege to be with you. Salam.
Salam. Tumcha sarvanche anandi chehre paun ani prabhuni dilele saubhagya samjun kharokhar manamade far anand hot ahe.
Now, what I feel before the Lord I should speak about with you is the subject of the offerings in Leviticus.
Leviya pustaka madhun दिलेल्या अर्पणांच्या बाबतीत बोलावं असं प्रभू माझ्या मनामध्ये तुमच्याकरिता देत आहे.
And when I was a young man, privileged to be brought up in assemblies of God's people like this,
जेव्हा अशा प्रकारे देवाच्या लोकांच्या संतांच्या मंडळीमध्ये मला ख्रिस्ती जीवनात वाढवण्यात आलं तेव्हा,
when brethren said something like that, then I let out a loud groan within my heart.
जेव्हा बंधुजन म्हटले आपण लेवी अर्पणांचा अभ्यास करू तेव्हा मी बसलेलो असायचो, माझ्या मनामध्ये मला फार दुःख व्हायचं.
And I thought, oh no, this is going to be another one of those series of meetings with details about the entrails of beasts and things like this. It will make no sense. And I switched off.
अर्पण म्हणताच मी माझं मन ऐकणं कान सर्व बंद करायचो. का बरं? पुन्हा तेच अर्पण, पुन्हा तेच गुरेढोर, पुन्हा तेच वेदी, हे सगळं विचार करून मी ऐकणं बंद करायचो.
Now with the Lord's help, I want to show you why these scriptures are here.
परंतु प्रभूच्या मदतीने मी हे सांगू इच्छितो का बरं पवित्र शास्त्रामध्ये अर्पणांच्या बाबतीत लिहिलेलं आहे.
So before we read one verse in Leviticus, I want to read with you in the book of Exodus.
म्हणून लेविय पुस्तकाच्या मधून वाचण्या अगोदर निर्गमाच्या पुस्तकातून सुरुवातीला वाचूया.
I will read in chapter 40.
निर्गम त्याचा
40.
40वा अध्याय. निर्गम 40.
Now one of the things again that I was taught as a younger man was read the Bible, read it carefully, read it very carefully.
तरुण असताना मला जे शिकवण्यात आलं ते असं, शास्त्र वाच, शास्त्र पुन्हा वाच, शास्त्र बारकाईने लक्षपूर्वक वाच.
And when we come to Aurangabad, John, Ian, myself, we're always so encouraged to see so many young brethren and sisters with us.
जेव्हा आम्ही औरंगाबाद मध्ये येतो माझ्या बरोबर माझे बंधुजन पण इतक्या सर्व बंधू बहिणींना पाहून आमचं मन भारावून जात.
And if the Lord remains away for a little while, then young men are going to be the preachers, the teachers, the overseers in years to come. And you sisters are going to be their wives.
प्रभूचं येणं जर थांबणार असेल तर तुम्ही तरुणांनो प्रभूच्या मंडळीचे सर्व धुरा वाहणारे तरुण प्रचारक, शिक्षक, सुवार्तिक आणि मंडळीचा कारभार सांभाळणारे असे व्हाल आणि तेव्हा तुम्ही तरुण बहिणी त्यांच्या पत्नी म्हणून त्यांच्याबरोबर सहकार्य कराल.
सो वी फील अ ह्यूज प्रिव्हिलेज ऑफ बीइंग एबल टू हॅव अ पार्ट इन युअर टीचिंग.
म्हणून अशा प्रकारचं शिक्षण एकमेकांना देण्याचं मोठं सौभाग्य देवाने आपल्याला दिलेलं आहे.
अँड वी वॉन्ट टू एनकरेज यू टू बी स्टुडंट्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड.
आणि पुन्हा तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितो की देवाच्या वचनाचं आपण अभ्यास करणारे असावे.
And the scriptures will always repay careful, diligent study.
लक्षपूर्वक केलेल्या शास्त्र अभ्यासाचा नेहमीच आपल्या जीवनात आपल्याला फायदा होईल.
I'm going to read a few verses. We must concentrate on the detail of them.
मी काही वचन वाचणार आहे आणि त्या वचनांकडे आपण बारकाईने लक्ष देणार आहोत.
Exodus 40 and verse 17.
निर्गम 40वा अध्याय 17वे वचन. निर्गम 40:17. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवास मंडपाची उभारणी झाली.
Now just put your hand over that verse in your Bible, please.
आता तिथे आपला हात ठेवा.
And ask yourself, what did I just read?
आणि स्वतःला विचारा, मी काय वाचलं?
What was the detail?
काय बारकाईने पाहण्यासारखं आहे?
For many of you will have read it and you won't remember what you've read.
तुमच्यापैकी अनेकांनी काय वाचलं अजून लक्षातही आलं नसेल.
So brother, we'll read it again. Concentrate on the detail.
म्हणून आता मी पुन्हा वाचणार आहे. आता त्याकडे बारकाईने लक्ष द्या. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवास मंडपाची उभारणी झाली.
The first month in the second year, the first day of the month.
दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याचा पहिला दिवस.
And that's when the tabernacle was reared up. That's when the tabernacle was finished.
आणि त्या दिवशी निवास मंडपाची रचना झाली.
The first month in the second year. So, 1 year of Israel's history had passed since God had brought them out of Egypt.
दुसऱ्या वर्षातील पहिला महिना म्हटलं म्हणजे मिस्रातून बाहेर निघून एक वर्ष निघून गेलेलं आहे.
Remember with the Passover in Exodus chapter 12 that this was to be to them a beginning, a new beginning. Time began again with the Passover in Exodus 12.
निर्गम 12 वाचताना पहिल्याच वचनात म्हटलेलं आहे त्यांच्याकरिता सर्व काळाची वेळेची सुरुवात तिथून केलेली आहे.
One year has gone by.
आता एक वर्ष निघून गेलं आहे.
For most of that year they have been stationary in the wilderness, the other side of the Red Sea.
आणि त्या वर्षातील बहुतांश काळ तांबड्या समुद्राच्या नंतर त्यांनी फक्त रानावनातच घालवलेला आढळतो.
And the tabernacle for God has been provided for and erected.
आणि त्यांच्याकरिता निवास मंडप देण्यात आला, तो त्यांनी उभारला आणि तयार केला.
The first month,
पहिला महिना.
The second year,
दुसरं वर्ष.
The first day of the month,
आणि त्या महिन्याचा पहिला दिवस.
Keep that in your mind, please.
आता हे लक्षात ठेवा.
Another verse.
आणखी एक वचन.
Verse number 34.
34. वचन 34.
And we'll read 34 and 35, please.
34 आणि 35. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला, म्हणून मोशेला आत प्रवेश करिता येईना.
So the tabernacle is finished and reared up.
म्हणून आता निवास मंडपाची रचना झाली, त्याची उभारणी करण्यात आली.
And the glory of the Lord filled the tabernacle.
आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला.
And Moses was not able to go in.
आणि त्यामुळे मोशे निवास मंडपामध्ये प्रवेश करू शकत नव्हता.
So it would appear that the book of Exodus has ended with failure.
म्हणून असं वाटतं की निर्गमाचं पुस्तक हे पराजित झालेल्या दृष्टिकोनातून समारोप होत आहे.
For God had said to Moses, let them build me a sanctuary that I might dwell with them.
कारण परमेश्वराने मोशेला हे म्हटलं होतं, त्यांनी माझ्यासाठी निवास मंडप तयार करावा जेणेकरून मी त्यांच्या बरोबर त्यांच्या मध्ये राहीन.
So they have prepared the sanctuary.
म्हणून आता निवास मंडप तर तयार केला.
The glory of the Lord has filled the place. The Lord is there.
आता परमेश्वराच्या तेजाने ते भरून पण गेलं, म्हणजे प्रभू तिथे आहे.
But Moses cannot enter in.
परंतु मोशे आज जाऊ शकत नाहीये.
Why cannot Moses enter in?
का बरं मोशे आज जाऊ शकत नाहीये?
Because the Lord is there.
कारण प्रभू तिथे आहे.
And the Lord is holy.
आणि प्रभू पवित्र आहे.
And Moses is a sinner.
आणि मोशे एक पापी आहे.
So he cannot enter in.
म्हणून तो आज जाऊ शकत नाही.
And the first verse of Leviticus tells us.
आणि लेवीचा पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं.
That the Lord called unto Moses and spake unto him out of the tabernacle of the congregation.
म्हटलं आहे परमेश्वराने मोशेला हाक मारून म्हटले, पण कुठून? दर्शन मंडपातून.
सो द बुक ऑफ लेविटिकस ओपन्स विथ गॉड स्पीकिंग टू मोसेस. गॉड इज इनसाइड, मोसेस इज आउटसाइड. गॉड कॉल्स टू हिम आउट ऑफ द टॅबरनाकल.
लेविय पुस्तकाची सुरुवात परमेश्वर आतमध्ये आहे, मोशे बाहेर आहे, आणि आतून परमेश्वर मोशेला आवाज देत आहे.
व्हेन डिड ऑल दिस हॅपन?
हे सर्व केव्हा झालं?
फर्स्ट डे,
पहिला दिवस.
फर्स्ट मंथ,
पहिला महिना.
सेकंड इयर,
दुसरं वर्ष.
ओके, लेट्स गो टू द फर्स्ट वर्स ऑफ द बुक ऑफ नंबर्स.
आता गणनाचं पहिलं वचन वाचूया. गणना पहिलं वचन, पहिला अध्याय पहिलं वचन. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाय रानातील दर्शन मंडपात मोशेला सांगितले ते असे.
Now in the English version we read that the Lord spake unto Moses in the tabernacle of the congregation.
आता इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, मराठीत पण योग्य भाषांतर आहे. परमेश्वर मोशेशी दर्शन मंडपात बोलत आहे.
Now we have another date.
आता आपल्याकडे पुन्हा तारीख आहे.
द फर्स्ट डे,
पहिला दिवस.
second month.
दुसरा महिना.
Of the second year after they were come out of the land of Egypt.
मिस्रातून बाहेर आल्यापासून दुसरं वर्ष दुसरा महिना पहिला दिवस.
On the first day of the first month of the second year, the tabernacle was reared up.
त्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या वर्षामध्ये निवास मंडपाची उभारणा केली.
Moses could not enter in.
मोशे आत जाऊ शकत नव्हता.
God spoke to him out of the tabernacle.
आणि आतून दर्शन मंडपातून मोशेशी परमेश्वर बोलला.
On the first day of the second month of the second year.
परंतु दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेस.
God is speaking to Moses in the tabernacle of the congregation.
परमेश्वर मोशेशी दर्शन मंडपात बोलत आहे.
So something has happened in the space of 1 month.
तर याचा अर्थ या एक महिन्याच्या कालावधीमध्ये काहीतरी घडलेलं आहे.
That has enabled the man who is outside the house of God to now be in the house of God in fellowship with him.
त्याच्याद्वारे जे असं घडलं त्याच्याद्वारे जो परमेश्वरापासून बाहेर होता आज तो परमेश्वराच्या आत संगतीत आणलेला आहे.
Something wonderful has happened to bring the man who is outside inside to be with God.
काहीतरी अद्भुत असं घडलेलं आहे की जो बाहेर होता त्याला देवाबरोबर देवासंगती आतमध्ये आणण्याकरिता आणलेला आहे.
And whatever has happened in 1 month.
आणि जे काही घडलं ते सर्व एका महिन्याच्या कालावधीमध्ये घडलं.
You see that?
आपण वाचतो.
See how the Bible repays careful reading. It's all important. Even those boring dates, even those boring lists of people, they're all important. They tell us things.
जरी त्या तारखा ते वाचणं थोडंसं कंटाळवाणं वाटत असलं तरी पण शास्त्रामध्ये जर बारकाईने वाचलं तर किती अचूकता आपल्याला आढळते.
So what has happened in 1 month?
मग एका महिन्यात काय घडलं?
The book of Leviticus has happened.
लेवीचं पुस्तक घडलं.
And the truth that is in the book of Leviticus has happened in 1 month.
जे काही लेवी पुस्तकात सांगितलंय ते सगळं एका महिन्याच्या कालावधीमधील सत्य आहे.
And if we explore this book that comes between the first day of the first month and the first day of the second month,
जर या पुस्तकाचा अभ्यास केला त्याची कालावधी काय पहिल्या महिन्याचा पहिला दिवस आणि दुसऱ्या महिन्याचा पहिला दिवस,
then this book will reveal to us how the man who was outside because he was a sinner is now accepted in the presence of God.
तर त्यातून आपल्याला हे कळून चुकतं की जो मनुष्य देवाच्या सहभागीतेपासून बाहेर होता त्याला देवाच्या सहभागीतेमध्ये आत कसं आणण्यात आलं.
And those principles will help you and me understand how you and I have been accepted in the presence of God.
आणि त्या नियमांच्या द्वारे तुम्हाला आणि मला कळून चुकतं की तुम्ही आणि मी जे देवापासून बाहेर होतो ते आत देवाजवळ कसे आणले जातो.
Paul puts it very simply when he writes to the Ephesians. He says, we are accepted in the beloved.
जेव्हा पौल इफिसकरासच्या मंडळी लिहितो तो म्हणतो त्या प्रियकरामध्ये त्याने आपला स्वीकार केला आहे.
Christ is the one in whom we are accepted.
ख्रिस्त असा एक ज्याच्यामध्ये आपला स्वीकार केला आहे.
But now the book of Leviticus is going to unfold in picture how we have become accepted in the beloved.
परंतु रूपकाच्या दृष्टिकोनातून चित्राच्या दृष्टिकोनातून लेवीचं पुस्तक आपल्याला हे दर्शन देतं की आपल्याला कशा प्रकारे आतमध्ये आणलेलं आहे.
So God willing, we have some Christ exalting truth before us as we look at these particular chapters.
म्हणून जेव्हा या शास्त्र भागाचा आपण अभ्यास करू तेव्हा ख्रिस्त जो आपल्यामध्ये गौरविलेला आहे त्याबद्दलचं सत्य शिकण्याची संधी आपल्या समोर आहे.
So the book of Leviticus covers just 1 month and it tells us how a sinner can be brought into the presence of God.
म्हणून तो एक महिन्याचा कालावधी आणि त्यातून आपण हे शिकतो पापी व्यक्ती देवाच्या संगतीत कसा आणला गेला.
But before we read in the book of Leviticus, I want to read in the book of the Psalms.
लेवीच्या पुस्तकाकडे जाण्याअगोदर स्तोत्रामधून वाचू इच्छितो.
Psalm 113.
स्तोत्र 113.
And we want to get your minds working, please.
पुन्हा आपलं मन हे कार्यशील असू द्या.
Verse 5 to verse 8 inclusive, please, dear brother. Psalm 113.
स्तोत्र संहिता 113 5 ते 8. स्तोत्र संहिता 113 5. परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी राजासनारूढ आहे जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो त्याच्यासारखा कोण आहे. तो कंगालास धुळीतून उठवितो दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या आणि लोकांच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो.
And isn't it thrilling in verses 5 and 6 just to think that as we are gathered here this morning, we are the objects of the interest and love of the Lord our God who dwelleth on high.
जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे त्या परमेश्वराचं दृश्य लक्ष केंद्र तुम्ही आणि मी आहोत हे समजून आपलं मन भारावून जात नाही का?
Hasn't God been good to us?
देव आपल्याबरोबर चांगुलपणाने वागला नाही का?
Daily loading us with benefits.
प्रतिदिवशी तो आपल्याला त्याच्या आशीर्वादांनी भरपूर करतो.
The great, the high, the almighty God, and he's interested in you and me.
जो उच्च स्थळावर राजासनारूढ आहे लक्षात घ्या तो तुमच्या माझ्याकडे दृश्य लक्ष लावत आहे पाहत आहे.
But I want to ask you a question about verses 7 and 8.
सात आणि आठ बद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो.
I want to consider this question with you for a few minutes.
आणि काही वेळेकरिता ह्या प्रश्नांवर मनन करूया.
The God who dwelleth on high, he raiseth up the poor out of the dust.
जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे तो कंगालास धुळीतून उठवितो.
Lifteth the needy out of the dunghill.
दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो.
That he may set him with princes, even with the princes of his people.
आणि त्यास अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो.
Here in the lovely country of India, you are familiar with the sight of beggars.
या भारतामध्ये तुम्हाला नेहमीच दृश्य ते पाहायला मिळतं. सगळीकडे भीक मागणारे भिकारी बसलेले असतात.
Beggars in the dust.
जे धुळीमध्ये बसलेले भिकारी.
The needy.
जे दरिद्री.
The home is the dunghill.
त्यांना घर जर म्हणायचं तर ते घाणेरडं उकिरड आहे.
Now here is the question.
आता प्रश्न हा आहे.
Serious question. I want you to consider it, please.
गंभीर प्रश्न आहे, विचार करा.
If there was entrusted to you a beggar in the dust, a needy person in the dunghill, if that person was entrusted to you, what would you have to do with them in order for that person to be comfortable among princes in the royal palace?
उकिरड्यावर पडलेल्या भिकाऱ्या दरिद्राला जर तुमच्या हाती सोपून दिलं तर त्याला अधिपतींच्या पंक्तीत बसविण्याच्या अगोदर तुम्हाला त्याच्याबरोबर काय काय करावं लागेल?
Would you start to think about that, please, with me?
विचार कराल का माझ्याबरोबर?
Sometimes when I'm at home, one of my grandchildren will want me to read them a story.
काही वेळा जेव्हा मी घरी असतो तेव्हा माझे नातवंड मला म्हणतात काहीतरी गोष्ट सांगा.
For some time, one of my granddaughters, her favorite story was about a frog that turned into a prince.
Nehmichi ek goshta je majha natila mi sangto ti asa ek beduk hota ki jo rajkumar jhala.
Do you have that story here?
Ithe ti goshta ahe ka?
Do you have that story?
Yeah.
Oh no, well I won't tell you the story today because it's not in the Bible.
Ti shastrat nahi mhanun ti goshta mi tumhala sangat basnar nahi.
But you see, this frog, he had to be kissed by a beautiful princess.
Tan tya bedkala एका सुंदर राजकुमारीने मुका घेण्याची गरज होती.
And when she kissed the frog,
आणि जेव्हा त्या सुंदर राजकुमारीने त्या बेडकाला मुका दिला,
then the frog turned into a handsome prince.
तेव्हा तो बेडूक उत्तम सुंदर असा राजकुमार झाला.
That's what happened when my wife married me.
आणि तेच घडलं जेव्हा माझ्या बायकोशी माझं लग्न झालं.
You know, the Bible has a better story than that one.
पवित्र शास्त्रामध्ये त्यापेक्षा सुंदर गोष्टी आहेत.
The Bible tells how a worm was turned into a prince.
बायबल मध्ये तर असं म्हटलं आहे किडा जो राजकुमार झाला आहे.
Thou worm Jacob.
तू किड्यासारखा याकोब.
But one day God said to that worm Jacob, you shall be called Israel because you are a prince with God.
त्या याकोबासारख्या त्या किड्याला परमेश्वर म्हटलं होता तुला इस्रायल म्हणतील म्हणजे राजकुमार म्हणतील.
So God can turn a worm into a prince.
म्हणून किड्यापासून राजकुमार करणारा तर देव आहे.
But he can turn beggars into princes.
आणि तो भिकाऱ्यांना तो राजकुमार करू शकतो.
And the poor of the dunghill, he can change them into princes.
उकिरड्यावर पडलेल्या दरिद्रांना तो राजकुमार करू शकतो.
Okay, so we have our beggar with us. We're going to turn him into a prince. How do we do it?
आता आपल्या समोर आपल्याकडे दिलेला एक एक भिकारी आहे. आता ह्याला आपण राजकुमार करायचं आहे.
What do you have to do?
तुम्हाला काय करावं लागेल?
You say, well, he's filthy. He stinks. We've got to wash him.
तुम्ही म्हणाल अरे याच्याजवळ तर घाण वास येतोय अगोदर याला धुवायला पाहिजे.
Okay, so we take his rags off him.
मग तुम्ही त्याचे घाणेरडे फाटके कपडे काढाल.
A thorough wash all over.
आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवाल.
And we cut his nails and we trim his hair and he's completely washed.
त्याला चांगलं हेअरकट वगैरे दिलेलं आहे, त्याला स्वच्छ केलेलं आहे, धुतलेलं आहे.
Okay, so then we put his rags back on him.
पुन्हा त्याचे फाटके कपडे आपण त्याला घालूया.
Oh no, he can't do that.
तसं आपण करणार नाही.
He needs new clothes as well.
त्याला चांगले कपडे पाहिजेत नाही का.
Ah, okay. So we wash him, we make him tidy, we put new clothes on him.
त्याला धुतलं, आता त्याला स्वच्छ केल्यानंतर त्याच्यासाठी चांगले कपडे आणले आणि ते त्याला घातले.
Then we take him back to where we found him and we put him back in the dust or on the dunghill.
म्हणून त्याला आता असं स्वच्छ केल्यानंतर चांगले कपडे घातल्यानंतर ज्या उकिरड्यावर उचललं होतं चला तिकडे नेऊन ठेवूया.
No, that's no good.
नाही तसं नाही करणार.
So we have to remove him from the place where he was.
म्हणून जिथे तो होता त्या ठिकाणाहून पण त्याला आपल्याला आता बदलायचं आहे.
He must never go back there again.
पुन्हा तिथे त्याने जाण्याची गरज नाही.
We take his filthy rags off him, we burn them.
त्याचे घाणेरडे चिंधे फाटके कपडे आपण काढले आणि ते जाळून टाकले.
We wash him till he's also clean.
ते तो जितका स्वच्छ होऊ शकेल तितकं धुतलं.
We put the new clothes on him.
नवीन कपडे घातले.
Then we get well, we don't take him in an auto, we get an aircon taxi, we take him to the palace.
आपण त्याला त्या I'm sorry.
We don't take him in an auto, we take him in an aircon taxi, brother.
आपण त्याला आता ऑटो मध्ये नेणार, त्याला एका उत्तम चांगल्या टॅक्सी मध्ये त्याला नेऊया.
So now we come to the palace.
आता त्याला राजवाड्यामध्ये आणले.
We put him among the princes.
आम्ही त्याला आता राजकुमारांबरोबर बसवलं.
That would be the worst thing we could do to this man.
या माणसाबरोबर जर काही कराल तर हे जे त्याला जर असं आणून बसवाल तर हे सर्वात वाईट असं कराल.
Do you think that he would feel comfortable among princes?
तुम्हाला वाटतं का अशा भिकाऱ्याला असे कपडे बदलून ठिकाण बदलून राजकुमारांबरोबर आणून बसवलं तर त्याला त्यामध्ये योग्य वाटेल का.
Probably all his life he's only ever heard people cursing him and jeering at him.
आजपर्यंत तर सगळे लोक कदाचित त्याला त्या उकिरड्यावर शिव्या शाप देत असतील.
He hasn't been educated.
तो कधी शिकलेला नव्हता.
He doesn't know how to sit at a table and eat food.
त्याला माहित नाही की मेजाच्या अवतीभोवती बसून जेवण कसं व्यवस्थित करावं.
He doesn't know how to walk in a dignified way and to speak about great matters.
त्याला माहित नाही की मोठमोठ्या विषयांच्या बाबतीत कशा प्रकारे संभाषण करावं आणि वक्तृत्व त्याचं कसं असावं.
It's not just enough to make him clean, is it?
फक्त स्वच्छ करणं पुरेसं नाही बरोबर ना.
Not just enough to give him clothes and put him in the palace.
चांगले कपडे देऊन राजवाड्यात बसवणं पुरेसं नाहीये.
We've got to instruct him, we've got to teach him manners, we've got to give him confidence, we've got to enable him to be comfortable among princes.
त्याला शिकवण्याची गरज आहे, त्याला धैर्य असण्याची गरज आहे आणि राजकुमारांबरोबर कसं बसावं उठावं बोलावं चालावं हे सगळं त्याला शिकवण्याची गरज आहे.
You know, the more we think about it,
याबद्दल जितका अधिक आपण विचार करू
the more wonderful this transformation is.
तितकं ह्याच्यातील परिवर्तन रूपांतर अद्भुत आहे.
He raiseth up the poor out of the dust, lifteth the needy out of the dunghill, that he may set him among princes, even the princes of his people.
तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकुरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो.
You know, if we could do that,
जर आपण असं केलं,
how long do you think it would take?
तुम्हाला काय वाटतं किती दिवस लागतील हे सर्व करायला?
Years anyway, wouldn't it?
आपल्याला वाटतं वर्ष वर्ष लागतील नाही का?
Years.
वर्ष लागतील.
And one day we come back and after all the tutors have finished and everyone has done their work, we look and we say, wow, was this the beggar?
एक दिवस आपण सगळं काम संपवलं, आपापल्या दिलेल्या भिकाऱ्याला राजकुमार करून समोर आणलं आणि लगेच आपण म्हणू, वाव हाच होता का तो भिकारी आणि आता इतकं सुंदर दिसतो.
क्लीन अँड डिग्निफाईड अँड एबल टू कन्व्हर्स अबाउट थिंग्स.
स्वच्छ केलेला, सर्व गोष्टीने युक्त असलेला, त्याला माहिती आता कसं बोलावं आणि कसं वागावं.
सो लेट्स से वी नाउ इंट्रोड्यूस हिम टू ऑल द प्रिन्सेस इन द रॉयल पॅलेस.
समजा आता त्याला आपण घेऊन राजवाड्यातील सर्व राजकुमारांबरोबर त्याचा परिचय करून दिला.
हियर इज अ न्यू प्रिन्स टू बी अमंग यू.
इथे हा राजकुमार आहे जो तुमच्यामध्ये नवीन पहिल्यांदाच आलेला आहे.
Oh, delighted to meet you.
ओह तुम्हाला भेटून फार आनंद वाटतो.
And who was your father?
तुमच्या वडिलांचं नाव काय?
I don't know.
मला ठाऊक नाही.
Oh, and who was your mother?
मग तुमच्या आईचं नाव काय?
My mother was a beggar in Bombay.
माझी आई मुंबईमध्ये एक भिकारी होती.
And what will the other princes do?
मग इतर राजकुमार काय म्हणतील?
Oh. He is not one of us.
हो आपल्यापैकी एक नाही.
You can dress him like a prince.
तुम्ही त्याला राजकुमारचे कपडे घाला.
You can make him talk like a prince.
तुम्ही त्याला राजकुमारसारखं बोलायला शिकवा.
But there's no royal blood in this man.
परंतु त्याच्यामध्ये एक राजकीय रक्त वाहत नाहीये.
He's just a beggar in prince's clothes.
तो तर फक्त राजकुमाराच्या वेशात असलेला भिकारी
आहे. See, one thing we can never do is give to that man royal blood. We can never make him part of the royal family.
सर्व काही देऊ शकू परंतु त्याला एक गोष्ट देऊ शकत नाही, ते त्याला राजघराण्याचं रक्त आणि त्याला राजघराण्याचं कुटुंबाचं व्यक्ती रक्त देऊन आपण करू शकत नाही.
But God can.
परंतु देव करू शकतो.
Peter says about us, he says, we are partakers of the divine nature.
पेत्र आपल्याबरोबर म्हणतो आपण दैवी स्वभावाचे वाटेकरी आहोत.
Have you ever thought of yourself, my brother and my sister, as this poor person, this beggar?
कधी तुम्ही आपल्याबद्दल ह्या कंगालासारखं, ह्या दरिद्र्यासारखं आपल्या स्वतःबद्दल विचार केला का?
How that a God of unutterable holiness looked upon us when we were in our sins, and when we look at beggars and we feel a repulsion, we were far, far worse in the sight of a holy God.
वाच्यता करू शकत नाही अशा पवित्र देवाच्या समोर तुमच्या माझ्यासारखा पापी दरिद्री भिकारी काय की त्याने आपल्याकडे पाहावं आणि आपल्याला अशा प्रकारे करावं.
When we look at the worst of the beggars, we are repelled. When God looked at us, he moved toward us in love.
जेव्हा भिकाऱ्याच्या दरिद्र घाणेरड्या स्थितीकडे पाहून आपण लगेच उलटा प्रतिसाद देतो, परंतु जेव्हा देवाने आपल्याकडे पाहिलं त्याने तर आपल्याला जणू मिठी मारले.
It was while we were yet sinners that Christ died for us.
आपण पापी असतानाच ख्रिस्त सुवेळी आपल्यासाठी मरण पावला.
And God has taken us who were spiritual needy and beggars and he has elevated us.
आणि देवाने आपल्याला कंगाल दरिद्री लोकांना घेऊन अशा उच्च स्थळी आणलेला आहे.
And you and I, our native place is now the royal court of heaven.
आणि आता आपलं राहण्याचं ठिकाण हे राजघराण्यातलं आहे.
But we're not visitors there.
परंतु अजून आपण तिथे गेलो नाही, भेटलो नाही.
We belong there.
आपण तिथलचे आहोत.
Heaven is our home.
स्वर्ग आपलं घर आहे.
Paul wrote to the Philippians, our citizenship is in heaven.
पौल म्हणतो विश्वासनारायण लिहिताना आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे.
God has done it.
देवाने ते केलं आहे.
In Christ he has taken crores and crores of beggars and he's turned them every one into a royal prince.
ख्रिस्त येशू मध्ये अनेक दरिद्री कंगाल दरिद्री भिकाऱ्यांना घेऊन त्याने राजकुमार केलेला आहे.
Isn't it a wonderful thing to be saved?
हे अद्भुत नाही का जेव्हा आपण म्हणतो की माझं तारण झालं आहे.
To know the Lord as Savior.
प्रभूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखणं.
Maybe somebody is here today and you've never yet trusted the Lord Jesus as your Savior.
कदाचित तुमच्यापैकी असे कोणी इथे आहात अजूनही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही.
And in the sight of a holy God, my dear friend, you are still like the filthiest beggar in the filthiest rags.
आणि मग जर आपल्या पापात असाल तर पवित्र देवाच्या समोर तुम्ही अजूनही त्या उकिरड्यावर असलेल्या कंगाल दरिद्र्यासारखे पापामध्ये पडलेले आहात.
But God has commended his own love toward us.
परंतु देवाने आपले पाप आपले प्रीती आपल्यावर प्रगट केलेली आहे.
In that while we were yet sinners, Christ died for us.
की आपण पापी असतानाच ख्रिस्त सुवेळी आपल्यासाठी मरण पावला.
God has made all the provision to take crores more of filthy beggars and take them into the royal household as princes.
आणखी अनेक करोडो अशा भिकाऱ्यांना त्याने राजकुमार करण्यासाठी सर्व तरतूद एकाच अर्पणातून करून ठेवलेली आहे.
So what have we had to do with our beggar to put him in the palace?
मग आता आपल्या राजकुमाराला राजवाड्यात ठेवण्याकरिता आपल्याला काय काय करावं लागेल?
Let's make it as simple as we can.
आपण सोपं सोपं करूया.
There were things about the beggar that we had to take away.
अशा काही गोष्टी ज्या भिकाऱ्याकडे आहेत त्या आपल्याला त्याच्यापासून काढून घेतल्या पाहिजे.
All his defilement.
सर्व त्याची अशुद्धता.
His filthy garments.
त्याचे फाटक्या चिंध्या असलेले कपडे.
Those things which were offensive about him, we've had to take them all away.
ज्या त्याच्या बाबतीतील गोष्टी दूषित अशा होत्या त्या त्याच्यापासून दूर करण्याची गरज आहे.
But
पण
we have also had to supply for him everything that he was lacking to be able to stand in the palace.
राजवाड्यामध्ये उभे राहण्यापासून त्याला ज्या गोष्टींची उणीव आहे त्या गोष्टींची आपण त्याला भरपाई करून देण्याची गरज आहे.
This miraculous process that has taken a beggar and put him comfortably in the palace required us to take things away and to supply things that were missing.
ही जी अद्भुत गोष्ट जी करण्याची गरज आहे की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नको त्या काढणं आणि ज्या हव्यात त्या त्याच्यामध्ये भरणं ती कृती आहे.
You're happy with that?
आपण त्यामध्ये किती आनंद करूया?
We're all agreed with that.
तुम्हाला हे मान्य आहे की नाही?
When we look at the book of Leviticus,
जेव्हा आपण लेवीच्या पुस्तकाकडे पाहतो,
that book which we have seen is the book which will instruct us as to how the one who is outside can come inside.
ते पुस्तक लेवीचं आपल्याला हे सांगतं की जो दर्शन मंडपाच्या बाहेर होता तो आतमध्ये कसा आणला गेला.
When we begin to look at that book, we find that the first 7 chapters are taken up with 5 offerings.
पहिल्या 7 अध्यायांमध्ये 5 अर्पणांचा उल्लेख केलेला आढळतो.
And it will be through these offerings that all together speak of the work of the Lord Jesus.
आणि हे सर्व 5 अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याबद्दल बोलत आहेत.
These offerings will be the foundation by which or upon which Moses will be able to enter in.
आणि ही अर्पण असा काही पाया किंवा मूलभूत सिद्धांत आहेत ज्याच्याद्वारे मोशे आतमध्ये परमेश्वराच्या जवळ प्रवेश करू शकतो.
What we will find as we go through them is this.
माता हे अभ्यास करत असताना आपण काय पाहणार ते हे.
That those 5 are divided like this, number 1 and 2 together.
हे 5 अर्पण अशा प्रकारे त्यांची विभागणी केलेली आहेत. पहिलं आणि दुसरं हे संगती घेतलं जातं.
Number 4 and 5 together.
आणि चौथं आणि पाचवं हे संगती घेतलं जातं.
Number 3 by itself.
आणि तिसरं अर्पण हे वेगळं आहे.
Number 3 offering is there in Leviticus chapter 3.
जे लेविय तिसऱ्या अध्यायातील तिसरं अर्पण अर्पण सांगितलेलं आहे.
इट हॅज अ पेअर ऑफ ऑफरिंग्स आय द साइड ऑफ इट.
त्याच्या दोन बाजूला दोन प्रकारची अर्पण सांगितलेली आहेत.
इट इज अस दो चॅप्टर 3 इज लाईक अ टॉवर. इट इज लाईक अ पिनकल.
जणू काही हा तिसरा अध्याय या अर्पणांच्या मध्ये दिलेला एका बुरुजाप्रमाणे आहे, एका शिखराप्रमाणे आहे.
This side 2 offerings, that side 2 offerings.
आणि त्या शिखराच्या ह्या बाजूला दोन अर्पण, त्या बाजूला दोन अर्पण.
What we're going to find is this.
आपण काय शिकणार ते हे.
Two of those offerings are going to take away from the sinner everything that's offensive to God.
ही जी दोन अर्पण आहे ते त्या पाप्याच्या जीवनातून कोणत्या गोष्टी नकोत त्या काढून घेतल्या जातील.
The other pair are going to provide for the sinner everything that he lacks to be able to stand in the presence of God.
आणि पुढची दोन जी अर्पण आपण त्या बुरुजानंतरची बोलत आहोत ज्या गोष्टींची भरपाई करण्याची गरज आहे त्यांची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे.
And the offering in the middle,
आणि जे मधला अर्पण आहे,
is an offering that's going to speak to us about that sinner having fellowship with God.
त्या अर्पणाच्या द्वारे हा पापी व्यक्ती देवाच्या बरोबर कशी संगती ठेवू शकतो त्याचा उल्लेख आहे.
So the first part of the book of Leviticus is going to show us how the sinner is brought into God's presence acceptably.
म्हणून स्वीकार करण्यायोग्य असा पापी व्यक्ती परमेश्वराच्या जवळ कसा आणला जातो त्याबद्दलचा उल्लेख पहिल्या दोन अर्पणांच्या द्वारे कळतो.
And the process that we have thought about for the beggar in Psalm 113.
आणि स्तोत्र 113 मधून कशा प्रकारे दरिद्राला राजकुमार करण्याचं जी पद्धत आपण शिकलो.
Is the same process that is necessary for Moses in Leviticus 1-7.
अगदी तीच पद्धत मोशेला लेविय 1-7 अध्यायामध्ये गरजेची होती.
And that is all a wonderful picture of the same process that was necessary for you and for me when we were saved by the precious blood of Christ.
म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने जेव्हा आपलं तारण झालं तेव्हा तीच पद्धत लेवी 1-7 जी मोशे करिता ती आपल्याकरिता पण लागू आहे.
Everything about us that offended God has been taken away.
जे काही ज्याच्याद्वारे आपल्यामध्ये आणि देवामध्ये मतभेद होते, दुरावा होता, त्या गोष्टी काढून टाकल्या आहेत.
Everything that we needed to be able to stand before God with holy boldness has been supplied.
आणि पवित्र धैर्यानुसार परमेश्वराच्या समक्ष जाण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज होती त्यांची तरतूद या शेवटच्या दोन अर्पणांमध्ये केलेली आहे.
Before we look at the offerings and name them,
म्हणून ह्या अर्पणांकडे एक एक करून त्यांचं नाव घेऊन सांगण्याच्या अगोदर,
let me show you that in Leviticus 1 to 7, that's the truth of those offerings.
मला हे सांगू द्या की लेविय पहिल्या अध्यायापासून सातव्या अध्यायापर्यंत हे सत्य शिकविलेलं आहे.
In chapter 8, a priesthood is introduced.
आठव्या अध्यायामध्ये एक याजकीय पण सांगितलेलं आहे.
Because there has to be a man who is fitted before God to officiate at the altar of sacrifice.
कारण या वेद्यांवर अर्पण करण्याकरिता योग्य असा एका व्यक्तीची गरज होती.
And so the priesthood is introduced.
आणि म्हणून याजकीय पण याचा उल्लेख केलेला आहे.
Then we have a lot of detail about dietary laws and other laws that were necessary for Israel as a community to live healthily in the wilderness.
म्हणून रानावनातून जात असताना इस्रायल लोकांनी योग्य रीत्या कसं जगावं ह्याबद्दलचं काय खावं काय खाऊ नये असे इतर सर्व उल्लेख पुढच्या अध्यायांमध्ये त्यांना दिलेले आहेत.
But three times over in the rest of the book of Leviticus we hear God say to his people, be ye holy.
परंतु पुढच्या म्हणजे आठव्या अध्यायापासून पुढे शेवटपर्यंत तीन वेळा परमेश्वर इस्रायल लोकाला संबोधून सांगत आहे, तुम्ही पवित्र असा, तुम्ही पवित्र असा.
They were to be holy in relation to their appetite. They were not to eat the same things as the nations round about.
त्यांच्या अन्नाच्या संदर्भामध्ये त्यांना पवित्र राहण्याचं शिक्षण दिलेलं आहे. जसं इतर लोक होते खाण्याच्या बाबतीत शुद्धता नव्हती, तसं यांच्या बाबतीत असायला नको.
Some food they could eat, others would make them sick, so they had to be careful about their appetite.
काही त्यांना खाण्याची परवानगी होती, काही न खाण्याची खाण्यापासून त्यांना मनाई केलेली होती, म्हणून त्यांच्या खाण्यासंबंधांचा निर्देश दिलेला आहे.
Then God spoke to them about his holiness and the fact that the nations round about were very immoral people.
आणि मग परमेश्वर त्यांना जे त्यांच्या आजूबाजूचे लोक जे अनैतिक जीवन जगत होते त्यांच्या बाबतीतून बोलत असताना
God said to his people, you won't be like that.
परमेश्वर म्हटला तुम्ही त्या अनैतिक लोकांप्रमाणे वागायचं नाही.
Because I'm holy, you're going to be holy. But I am holy, said God.
परंतु परमेश्वर पुन्हा म्हटला मी पवित्र आहे.
And you are my people, so you are holy.
तुम्ही माझे लोक आहात म्हणून तुम्ही पवित्र असण्याची गरज आहे.
So you are not to live in the ways that the other nations live.
म्हणून इतर राष्ट्र ज्याप्रमाणे जगले त्याप्रमाणे तुम्ही जगणार नाही.
So based on the truth of those sacrifices which enabled his people to come near to him,
म्हणून ज्या अर्पणांच्या आधारावर ह्या लोकांना परमेश्वराच्या जवळ येण्याची मुभा मिळाली,
and with a priesthood to administer these divine blessings to them,
आणि त्यानंतर याजकीय पण देऊन हे सर्व आशीर्वाद काय त्याचा उल्लेख त्यांना कळाला.
God said, I have done all this.
परमेश्वर म्हटला हे सर्व मी केलेलं आहे.
Now this is how you must live.
आता म्हणून तुम्ही अशा प्रकारे जगायचं आहे.
So that's very practical, isn't it?
किती व्यवहारिक आहे नाही का?
Three calls to holiness, one to do with our appetite.
तीन पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण किंवा बोलवणं, एक त्यांच्या खाण्यापिण्याच्या संबंधामध्ये,
one to do with our affections,
एक त्यांचं जगातील लोकांच्या संबंधामध्ये,
one to do with our activities,
आणि एक त्यांच्या सर्व कृतींबद्दल कार्यांबद्दल.
Now Peter will take up the same things.
आता पेत्र ह्या तीन गोष्टी बरोबर उचलून सांगतो.
In chapter 1 of his first letter he will say, be ye holy for I am the holy one.
पेत्र त्याच्या पत्रातील पहिल्या अध्यायामध्ये सांगतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा.
Then he will say, having told these people to be holy,
आणि मग तो त्यांना पवित्र असण्याचं सांगण्यानंतर पुन्हा म्हणतो,
he's got something to say to them in chapter 2 about their appetite.
त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये पहिले पेत्र दुसऱ्या अध्यायामध्ये तो त्यांना शिक्षण देत आहे.
Desire the sincere milk of the word.
तुम्ही निर्या दुधाची इच्छा धरा.
That you may grow thereby.
जेणेकरून तुम्ही तुमची वृद्धी होईल.
He will have something to say to them about their affections.
मग त्यांचे जे संबंध आहेत नाते आहेत त्याबद्दल त्यांनी कसं जगावं त्याबद्दल तो तिसरी बाब सांगतो.
Unto you that believe, he is precious.
ज्या तुम्ही विश्वास ठेवला आहे त्या तुमच्याकरिता तो मोलवान आहे.
Then he will have something to say to them in chapter 2 about their activities.
आणि मग त्याच दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांच्या कृतींबद्दल क्रियांबद्दल त्यांना सांगत आहे.
That ye may show forth, you're a royal priesthood, that you may show forth the virtues of him who has called you out of darkness into his marvelous
light. ज्याने तुम्हाला अंधकारातून अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केले आहे त्याचे गौरव तेज तुम्ही त्यांच्या समोर प्रसिद्ध करावे.
And that teaching in 1 Peter 1 and 2
आणि तो ते जे शिक्षण पहिले पेत्र 1 आणि 2 मध्ये दिलेला आहे
follows Peter's exposition in the first 12 verses of the epistle.
त्या पत्राच्या पहिल्या 12 वचनामध्ये त्याचा सर्व उल्लेख त्याने विस्तारितरित्या सांगितलेला आहे.
In which he shows the greatness of the salvation which is in Christ Jesus.
आणि त्यातून तो ख्रिस्त येशू मधील असलेल्या तारणाचं मोठेपण आपल्या समोर प्रकट करत आहे.
It follows the pattern of the book of Leviticus.
आणि तेच आपल्याला लेवीय पुस्तकातून तिथे दाखवलेलं आहे.
Sacrificial work of Christ.
प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पणाचं कार्य.
A priesthood formed.
आणि एक राजकीय पण तयार केलेलं.
A holy priesthood, a royal priesthood.
एक पवित्र याजकगण, राजकीय याजकगण.
And behavior that will match these things.
आणि अशा गोष्टींची वर्तणूक ज्या या सगळ्या गोष्टींना शोभा देऊ शकेल.
My brother, my sister, we cannot live as we want.
माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो जसं आपल्याला पाहिजे तसं आपण जगू शकत नाही.
We have to be a holy people.
आपण पवित्र लोक असण्याची गरज आहे.
And one of the purposes of going through truth that we shall go through in the book of Leviticus.
म्हणून ही सत्य आपण शिकत असताना लेवीयच्या पुस्तकामधून
is so that we might have a deeper appreciation of the person and work of the Lord Jesus.
Ki apan aplya priya prabhu yeshu khristacha jivan ani tyacha karya yacha baddal prashamsa aplya manatun adhik karu shako.
And where there is that deeper appreciation
and jevha apan tyala adhik samjun tyachi prashamsa karu lagu
there will be a greater desire on our part to live a life that is holy and well pleasing to God.
Tyamu apoap aplyavar to prabhav hoil ki apan tya prabhu sathi ek pavitra ani tyala shobhel asa जीवन जगू.
सो पीटर स्पीक्स अबाउट एपेटाइट अफेक्शन अँड ऍक्टिव्हिटी एज वेल.
म्हणून पेत्र पण त्या खाण्यापिण्याच्या संबंधामध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये आणि आपल्या सर्व कृतिक्रिया संबंधाने त्याच्या पत्रातून शिकवत आहे.
डू रिमेंबर व्हेन द लॉर्ड जीसस वॉज हियर अँड ही रेज्ड 3 पीपल फ्रॉम द डेड.
तुम्हाला आठवतं का जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त इथे होता आणि त्याने 3 मेलेल्यांना पुन्हा उठवलं.
इन लूक चॅप्टर 8 ही रेज्ड अन ओनली डॉटर.
लूक 8 मध्ये त्याने एकुलती एक मुलगी उठवली.
अँड व्हेन द मिरेकल वॉज कम्प्लीट
जेव्हा तो चमत्कार पूर्ण झाला
and the child lived
आणि तो मुलगा जिवंत झाला
the Lord said give her something to eat
ती मुलगी जिवंत झाल्यानंतर प्रभू त्यांना म्हटला तिला काहीतरी खावयास द्या
because where there's new life there'll be appetite
कारण जिथे नवीन जीवन आहे तिथे नवीन भूक आहे.
In the chapter before chapter 7 of Luke he restored to life an only son.
जर सातवा अध्याय लूक वृत्तपत्रमानाचा वाचला तर एकुलता एक पुत्र त्याला जिवंत केलेला वाचतो.
He touched the bier and the young boy was raised to life.
त्याने त्या ठिकाणी त्या तिरडीला स्पर्श केला आणि तो मृत तरुण त्याला जिवंत केलं.
The miracle was complete.
चमत्कार पूर्ण झाला होता.
But the Lord added something else.
परंतु प्रभूने एक जोडून सांगितलं.
He restored him again to his mother.
त्याने पुन्हा त्याला आपल्या आईच्या स्वाधीन केले.
Can you imagine that dear widow woman bereft of her husband and now bereft of her only son?
विचार करू शकाल का ती विधवा स्त्री एक तिचा पती तिच्यापासून घेऊन टाकला नंतर तिचा पुत्र पण घेऊन टाकला गेला.
And in a moment the savior turns her depths of sorrow into unspeakable joy.
इतक मोठं तिचं दुःख क्षणात प्रभूने अगदी आनंदात बदलून टाकलं.
I can see him in my own mind now as the Lord Jesus tenderly an arm around her and an arm around him. And he brings the two of them together. He restored him again to his mother.
मी जेव्हा ते वाचतो माझ्या मनामध्ये ती कल्पना करतो पुन्हा त्या आईला पुन्हा त्या पुत्राला जवळ घेऊन त्याने एकमेकांच्या स्वाधीन केलं.
Can you imagine the fresh surge of love between them?
तुम्ही विचार करू शकाल का कोणतं प्रेम पुन्हा त्यांच्यामध्ये नव्याने वाहू शकलं असेल.
Because where there's new life, there's new affection.
कारण जिथे नवीन जीवन आहे तिथे नवीन प्रेम आहे.
In John chapter 11 he raised Lazarus from the dead.
योहान 11 मध्ये त्याने लाजराला मेलेल्यातून पुन्हा उठवलं.
Lazarus come forth.
लाजर बाहेर ये.
And he came forth.
तो बाहेर आला.
The miracle was complete.
चमत्कार पूर्ण झाला होता.
But he was bound hand and foot in the grave clothes.
परंतु आपण पाहतो तो हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेला असा होता.
So the Lord said loose him let him go.
म्हणून प्रभू त्यांना म्हटला त्याला मोकळे करा त्याला जाऊ द्या.
And the man was free for new activity.
आणि तो मनुष्य मोकळा केला गेला का नवीन कार्य करण्याकरिता.
Because where there's new life.
कारण जिथे नवीन जीवन आहे
there will be holy activity as well.
तिथे नवीन पवित्र कृतिक्रिया पण आहेत.
See how the Bible joins all these things together?
तुम्ही पाहिलं का शास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा जोडलेल्या आहेत?
Are you getting a new interest in the book of Leviticus?
आता लेवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रुची वाटत आहे का, आनंद वाटत आहे का?
It's not easy to study.
सोपं नाहीये शिकायला.
No one ever said it would be easy.
आपण म्हटलं नाही सोपं आहे शिकायला.
But now you can see something of what that book is about.
पण आपल्याला आता हे कळून चुकतं की ते पुस्तक काय आहे.
How a sinner is accepted before God.
एका पापी व्यक्तीला पवित्र परमेश्वरासमोर कसं स्वीकारलं जातं.
The need of a priesthood to administer those sacrifices and to keep the people before God.
देवाच्या समोर देवाच्या लोकांना ठेवण्याकरिता असलेल्या सर्व अर्पणांचा उपयोग कार्य कसं केलं जावं याकरिता राजकीय याजकगण कसा आहे.
And the practical outcome of it all.
आणि त्याचा निष्कर्ष काय निघालेला आहे.
Holiness in appetite.
भुकेमध्ये पवित्रता.
Holiness in affection.
त्यांच्या प्रीतीमध्ये पवित्रता.
Holiness in activity.
त्यांच्या कृतिक्रियांमध्ये पवित्रता.
God demands a holy people.
परमेश्वर पवित्र लोकांची अपेक्षा करतो.
Because he is holy.
कारण तो पवित्र आहे.
Let me just name the offerings and then we finish for this session.
या सत्राकरिता मला ती अर्पण कोणती ते सांगून आपण थांबूया.
Now remember we have to take away from the beggar everything that offends.
लक्षात ठेवा जे काही त्याच्यामध्ये नको त्या भिकाऱ्यामधून त्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला काढून टाकायच्या आहेत.
The two offerings that do that are called the offerings for sin.
जे दोन अर्पण ते कार्य करतात त्यांना पापार्पण पापासाठी केलेलं अर्पण आहे.
One is the sin offering of chapter 4.
एक आहे चौथ्या अध्यायामधील पापार्पण.
One is the trespass offering of chapter 5.
आणि पाचव्या अध्यायामधील दोषार्पण.
We will find that those two offerings are interwoven.
आता हे जे दोन अर्पण आहेत ते एकमेकांमध्ये गुंतलेले असे दिसून येतात.
And we will deal with the reason for that in due course, God willing.
आपण त्याबद्दलचे कारण काय ते आपण नंतर बघूया.
For now, we just need to know that there are two offerings which deal with the whole question of sin and sins.
पाप आणि पाप पाप एकवचन पापे अनेकवचन यांच्या बाबतीत ही अर्पण काय करतात.
The trespass offering is an easy one to understand. It is the means by which God forgives righteously a man for the things that he has done.
ज्या कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीने केलेल्या आहेत त्यांचा न्याय करून नीतीने परमेश्वर त्याला कसं सरळ करतो ते दोषार्पणातून आपण शिकतो.
His wrong deeds.
त्याच्या चुकीच्या कर्म आहेत.
The trespass offering deals with those.
आणि म्हणून दोषार्पणातून ते दर्शविलेलं आहे.
The sin offering of chapter 4 is a different concept.
चौथ्या अध्यायामधील पापार्पण हा विषय वेगळा आहे.
Not what the man has done.
त्या मनुष्याने काय केलं म्हणून नव्हे.
But what the man is.
पण तो मनुष्य काय आहे म्हणून.
What he is in himself.
तो आपल्या स्वतःमध्ये स्वाभाविकरित्या काय आहे.
To use the picture in Psalm 113, he is a beggar.
जर स्तोत्र 113 मधील चित्र पुन्हा घेतलं तर तो भिकारी आहे.
His mother was a beggar.
त्याची आई भिकारी आहे.
His father was a beggar.
त्याचा बाप भिकारी आहे.
He's a beggar.
तो भिकारी आहे.
He thinks like one. He looks like one. He smells like one.
तो त्याच्या दरिद्र्यासारखा वास देणारा दरिद्र्यासारखा बोलणारा दरिद्र्यासारखा जगणारा असा आहे.
So we don't only have to deal with the things about him. We have to deal with the fact of what he is.
म्हणून तो काय आहे त्याच्या बाबतीत आपल्याला काहीतरी करावं लागेल.
So we will need to think when we come to them about the difference between the sins we commit and the fact that we are sinners. Two different things.
हे दोन वेगळे बाबी आहेत. एक आपण मूळतः पापी आहोत. दोन आपण पापांची कर्मे करतो. तर पापांच्या कर्मांपासून शुद्धता आणि पापाच्या मूळ तत्वापासून शुद्धता हे काय.
Then in chapters 1 and 2 we have two delightful offerings.
आणि मग दोन चांगली हव्य आहेत ज्यांचा उल्लेख पहिल्या दोन अध्यायामध्ये केलेला आहे.
They are called sweet savor offerings.
त्यांना सुवासिक हव्य म्हटलेलं आहे.
There was no sweet savor for God when all the things to do with the beggar were being burned.
दरिद्री कंगाल आणि भिकाऱ्याच्या बाजून परमेश्वराला सुवासिक असं काही मिळू शकत नव्हतं.
There's no sweet savor for God in chapters 4 and 5.
चौथ्या अध्याय पाचव्या अध्यायातून काही सुवासिक नव्हतं.
But chapters 1 and 2 are not about what I am and what I have done.
पण पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये मी कोण मी काय केलं त्याच्याबद्दल नाहीये.
Chapters 1 and 2 are about what Christ is and what Christ has done.
पहिला आणि दुसरा अध्याय ख्रिस्त कोण ख्रिस्ताने काय केलं त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे.
Christ in his death in chapter 1.
पहिल्या अध्यायामध्ये ख्रिस्त त्याच्या मृत्यूमध्ये.
The burnt offering.
होमार्पण.
Christ in his life in chapter 2.
दुसऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्त त्याच्या जीवनात.
The meal offering.
अन्नार्पण.
So we have two offerings which speak especially about Christ.
म्हणून अशी दोन अर्पण जे विशेष करून ख्रिस्त येशूबद्दल बोलतात.
And how in his person and work, he has supplied everything that I need to stand before God.
की प्रभु येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाच्या द्वारे आणि प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृतीच्या कार्याच्या द्वारे कसं मनसारख्या पापी व्यक्तीला देवासमोर स्वीकारलं जाऊ शकतं.
In chapters 4 and 5 I read about how his sacrifice has taken away from me everything that I have done and everything I am.
चौथ्या आणि पाचव्या अध्यायामधून आपल्याला हे कळून जातं मी कोण आणि मी काय केलं त्याच्यापासून तो मला कशी शुद्धता देतो.
So that we may see the truth of this great pinnacle of chapter 3, the peace offering.
जेणेकरून त्या तिसऱ्या अध्यायाचं जे बुरुज शिखर ते अर्पण आपण बघू शकतो त्याला शांतार्पण म्हटलेलं
आहे. A man in fellowship with God.
असा मनुष्य की जो देवाच्या सहभागितेमध्ये आहे.
A man feeding upon the same things as God enjoys himself.
ज्या गोष्टींचा उपभोग स्वतः देव घेत आहे असा मनुष्य त्या गोष्टींचा उपभोग घेणारा होतो.
What lovely things these are.
किती अद्भुत ते बाब आहे.
And God willing, over these next 2 or 3 days in my sessions I will be dealing with the Lord's help with these offerings.
प्रभूच्या इच्छेमध्ये आणि प्रभूच्या सहाय्याने हे दोन दिवस आपण ह्या अर्पणांचा अभ्यास करू.
थँक यू फॉर लिसनिंग सर.
ऐकल्याबद्दल प्रभूमध्ये आभार मानतो. आपण प्रार्थनेसाठी मान खाली लावूया.